सब संतन की जय 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 रघुवीर। इंद्रिय समर्थ
जेव्हा एखाद्या जीवाला परमात्म्याची ओढ लागते तेव्हा सर्वव्यापी परमात्म्याला सुद्धा त्या जीवाला आपली ओढ लागली आहे असे कळतच असेल ना. अशा वेळेला परमात्मा त्या ओढीला कसा प्रतिसाद देतो? असे म्हटले जाते की जीवाने म्हणजे साधकाने एक पाऊल पुढे टाकले की परमात्मा सहा पावले पुढे. परमात्मा त्या जीवाला अभ्यासाचे करून घ्यायला कसे आणि काय सहाय्य हा सुरेश प्रश्न. जेव्हा एखाद्या जीवाला परमात्म्याची ओढ लागते तेव्हा सर्वव्यापी परमात्म्याला सुद्धा त्या जीवाला आपली ओढ लागली आहे हे कळत असते. परमात्मा अंतर्यामी आहे. प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक गुणाच्या अंतःकरणामध्ये तो विद्यमान आहे. तो सर्वव्यापी असलाच पाहिजे कारण त्याची प्रतिष्ठित शब्दांना केवळ व्यक्तीत किंवा एखाद्या जीवित वस्तूमध्ये अशी न येता सर्वत्र आलेली असते. चर अचर म्हणजे जीवित व जीवित अशा सर्व सृष्टीमध्ये संतांना भगवंताची प्रचिती आलेली आहे अशी ग्वाही त्यांनी वारंवार शतकानुशतक. एखाद्या जीवाला जर का परमात्म्याची ओढ लागली तर त्या जीवासाठी ते सगळ्यात मोठं भाग्य असत. त्याच्याहून अजून भाग्याची पराकाष्ठा माणसाच्या जीवनात. ओढ लागणं म्हणजे अस्वस्थता निर्माण. आपल्याला जर का एखादा चित्रपट पाहण्याची ओढ लागली असेल तर आपण अस्वस्थ होऊन अगदी वेगळी वेगळी ऍप्स आहेत त्याच्या सहाय्याने त्याचं बुकिंग करून आपण त्या चित्रपटाला जातो कारण तो चित्रपट पाहिल्याशिवाय आता आपल्याला स्वस्थता नाही असं आज कुठेतरी आपल्याला वाटेल. तो पाहिल्यावर आता आपण बरं वाटेल त्याला म्हणतात बोर झालं. एखाद्या जीवाला जेव्हा परमात्म्याची बोर लागते तेव्हा साहजिकच त्याच्या जीवनातल्या बाकीच्या ज्या ओढी आहेत त्या मागे येतात मागे हटतात आणि प्रकर्षाने त्याला असं वाटायला लागतं की मला आत्मदर्शन हवं. कारण आत्मदर्शनाशिवाय अंतिम स्थैर्य अंतिम शांती मला मिळणार नाही आणि ते मला मिळावं ते मला मिळालंच पाहिजे. असा एक आपल्या आत एक प्रकारे एक आक्रंदन चालू व्हायला एक निनाद घुमायला लागतो की मला त्याची बोर लागली मला तेच हवे मला जर दुसरं काय नको. माझ्या अवतीभोवती सगळा संसार आहे परंतु मला तो नको मला परमात्म्याची बोर लागली आहे. अशी बोर जेव्हा लागते तेव्हा परमात्म्याला सुद्धा याची ओढ लागतेच लागणारच प्रश्न असा आहे की अशी लागते का आणि परमात्म्याला हे कळतं का की याला ओढ लागली आहे म्हणून हा प्रश्न महत्वाचा वाटला मला की परमात्म्याला कळेल का याला ओढ लागली आहे म्हणून परमात्म्याला कळेल का होती याला ओढ लागल्या तर हा नाटक करतो हा सोम नाटक म्हणून परमात्म्याला असं कळेल का की हा बरोबर न वरकरणी नुसतं परमात्म्याची ओढ लागली असं खूप अस्वस्थ आहे असं दाखवतो आणि फार अस्वस्थ नाही हा खोलात कुठेतरी त्याला संसारच हवा परमार्थ हवाय असं म्हणत असताना परमार्थाला आतून कुठेतरी एक नकारासारखा उभा राहतोय हे परमात्म्याला कळत असेल का परमात्म्याला सगळं कळत चिंतीचे पावले इंगोर भाषे ओघी अल्लाह सत्ता असं सगळ्यांनी सांगितलं आणि तो अल्लाह त्या मुलीच्या तिथे तिच्या पायांच्या घुंगराला कान लावून राहायला बसलेला नाहीये तो अल्लाह जसा सर्वत्र व्यापक आहे तसा तो आपल्या हृदयात सगळं आहे अचूक ग्वाही मिळत असते की मला ओढ लागली परमात्म्याला हे कळलंच पाहिजे परमात्मा हे आपल्या आपल्याला माहीत असलेल्या सगळ्यात तरल अशी भावनेतली तरलतम भावना आहे आणि परमात्म्याला आपल्या आत निर्माण झालेली ओढ कळणार नाही असं म्हणाल कारण परमात्मा आपल्या हृदयस्थ आहे मला लागलेली ओढ ही मला फक्त जाणवू शकते मला लागलेली ओढ मला जर का अस्वस्थ करत असेल तर मी खरंच अस्वस्थ होतो आणि आपला जो परमात्मा आहे तो त्या ओढीला अनुमोदन देत असत परमात्मा आत राहून हृदयस्थ राहून आपल्या ह्या ज्या प्रेरणा आहेत ती ज्या अत्यंत दुर्मिळ आहेत केवळ मला आत्मदर्शन हवं आहे अशी जी प्रेरणा आहे जी झपाटलेली प्रेरणा आहे जी पिसाळल्यासारखी झालेली प्रेरणा आहे जी अस्वस्थ करणारी प्रेरणा आहे माणसाला झोपून देत नाही माणसाला जागू देत नाही माणसाला खाऊ देत नाही का माणसाला पिऊ देत नाही प्रत्येक ठिकाणी जी प्रेरणा जर का सतावत असेल एखाद्या जखम झालेली जखम झालेला भात जसा दिसत असा तर त्याची जाणीव आपल्या परमात्म्याला झाल्याची जीवाला आम्ही ओढ लागली आणि कळतच कळतच कळलंच तर काय आपल्याला ओढ निर्माण झाली आणि आपल्या परमात्म्याला कळलं नाही ज्याला ओढ निर्माण झाली तर तो परमात्मा आणि जर का एखाद्याच्या जीवनात ओढ निर्माण झाली असेल तर परमात्म्याला जशी कळते तशी ती सत्पुरुषांना सुद्धा कळते स्वतः डोळ्यांनी करतो स्वामीजींच्या दुकानात काही साधक आहेत आणि त्या साधकांचं थरारा प्रश्न त्या दुकानावर स्वामींचं चरित्र आपल्या सगळ्यांनी वाचलं दुकानात ध्यानाला कोण नसतं वगैरे आपल्याला आजचा प्रश्न मला आलं स्वामींचं दुकान एक असं जगावेगळं दुकान होतं की तिथे ध्यानाला जास्त बसायचं त्या दुकानात जे ध्यानाला बसायचे त्या साधकांकडे स्वामी बघायचे त्यांचे डोळे स्वामीजी तपासायचे त्यांच्या एका वेगळ्याच फारशी नजरेने आणि ते म्हणायचे की ह्याला याला ध्यानाची ओढ लागली याला लाडू खायची ओढ लागली असं म्हणायचं लाडू खायची म्हणजे ध्यानात खोल जाण्याची सगळं ओढ त्याला अस्वस्थता आली हा परमात्मा दर्शनासाठी खूप लायक असं साधन हे त्यांच्या लक्षात येईल हे संतांना सुद्धा जाणवतं कारण सत्पुरुषांचं हृदय ते परमात्म्याशी एकरूप झालेलं त्यांची अंतर्व्यक्ती परमात्म्याशी एकरूप झालेली असते त्यामुळे त्यांना हे जाणवले काहीच राहत नाही इतरांना हे जाणवणार नाही इतरांना हे जाणवावं असं आपण अशी आपण अपेक्षा सुद्धा करू त्याच्यासाठी आपल्याला ओढ लागलीच नाही आपल्याला ओढ आपल्यासाठी लागली लोकांना इम्प्रेस करण्यासाठी आपल्याला ओढ लागली नाहीच ते म्हणतात की ज्या जीवाला आपली ओढ लागली असं त्या परमात्म्याला कळलंच असेल कळतच कळलंच पाहिजे अनियम अशा वेळेला परमात्मा या ओढीला कसा प्रतिसाद देतो आपण आपल्याला फार गोड करतो परमात्मा त्या ओढीला तुमच्या डोळ्यातल्या आश्रमी प्रतिसाद देतो तुमच्या हृदयाची कालवा घालत होते त्याच्या आठवणीने त्यांनी प्रतिसाद देतो तुम्ही जेव्हा ध्यानाला बसाल तेव्हा ध्यानामध्ये जी निसरंगता तुम्हाला प्राप्त होईल त्याच्यातून तुम्हाला प्रतिसाद देतो तुम्ही जगामध्ये वर्तन करत असताना त्याच्यात जर का परिवर्तन घडत असेल तर त्या परिवर्तनाच्या रूपाने परमात्मा प्रतिसाद देतात. तुमचं ज्याच्याशी पक्क कसलेलं शत्रुत्व असेल त्या शत्रुत्व जर का कमी होत असेल तर तो परमात्म्याने दिलेला प्रतिसाद. तुमच्या अंतःकरणात असलेली मित्रता जर का अधिक गहिरी होत असेल अधिक गहन होत असेल तर तो परमात्म्याने दिलेला प्रतिसाद. परमात्मा म्हणून कोणी अशी वस्तू नका समजू की तो स्वप्नात दिला आणि सांगेल तुझं छान चाललं हा बरतो जो बघा. अशा वेळेला परमात्मा अशा पद्धतीने प्रतिसाद देत असतो की त्याला गोड टाकी की त्याची गोड त्याला भर बाजारामध्ये असू असत की त्याची गोड त्याला निवांत झोपलेला असताना अस्वस्थ करतो आणि जी अस्वस्थता जी अधिकाधिक वाढत जाते त्या अस्वस्थतेने तो जेव्हा आठवणी रडतो परमात्म्यासाठी काय काय करीतो या मनापरी का नायक हे का नारायणा करू नये त्याची कधी विवंचना पतना देऊ वागरिले असं म्हणून तो जेव्हा अश्रू ढाळतो राम महाराज म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये तेव्हा ही परमात्म्याने दिलेली साध असते. आपण स्वतः एकटे असं परिवर्तन घडवून आणू शकत त्याची साथ असते आणि ही साथ कळते समजांना कळते. हे मी आपल्याला देशी सांगतो. या प्रश्नाचा भाग जरी नसला तरी मी सांगतो की ही एखाद्याच्या हृदयात जर का अशी जाज्वल्य प्रेरणा निर्माण झाली एखाद्याच्या हृदयात एक ग्रहण अशी एक ज्याला हिंदी चोट म्हणतात एक घाव निर्माण झाला हृदयामध्ये तर तो संतांना जाणवतो आणि संत त्याला छातीशी घेतात संत त्याला पोटाशी घेतात संत तसं केल्याशिवाय राहत हे आपण निश्चित लक्षात ठेवत होतो. परमात्मा त्या वडीला असा प्रतिसाद असे म्हटले जाते की जीवाने किंवा साधकाने एक पाऊल पुढे टाकले की परमात्मा 10 पावले पुढे येणार. परमात्म्यासाठी पावलांचा हिशोबच नाहीये. परमात्मा एका पावलामध्ये सर्व विश्व व्यापून टाकतो. सभूमी विश्वतो वृद्वाच्यतिष्ठत दशांगुलम सर पुरुषामध्ये सगळ्या विश्वाला परमात्मा व्यापतो. त्याची पावलं पडली नाहीत आपल्याकडे. आपल्याला 10 पावलं पडली असं जे संत सांगतात ते ह्यासाठी सांगतात की आपल्याला प्रोत्साहन करतात. संत आपल्याला ह्यासाठी सांगतात की तुम्ही अजून अस्वस्थ व्हा तुम्ही अजून रडा देवासाठी अजून आशोटा. रामकृष्ण म्हणायचे आईसाठी तुम्ही एकांतात जाऊन खूप रडा एकांतात जाऊन त्याला अधोरेखित करा. 4 चौघात उगाच रडण्याचं नाटक नाही चुकीचं शब्द 4 चौघात उगाच रडण्याचा प्रयोग करू कारण त्याच्यातून बहिर्मुखता येण्याची शक्यता एकांतातच जर का तुमचे अश्रू ढळे जात असतील म्हणून त्याच्या आठवणी अस्वस्थ होऊन तर ती त्यांनी दिलेला सगळ्यात मोठा प्रतिसाद असतो. ही 10 पावलं काय मी तर असं म्हणेन की ही 100 पावलं आहे. मला भगवंताची आठवण झाली आणि माझ्या डोळ्यातून अश्रू व्हायला काय हा शुभ दिवस माझ्या जीवनात माझी अस्वस्थता जर का वाढली असेल तर याच्यासारखा शुभ संकेत नाही आपल्या याच्यासारखी शुभ घटना नाही आपल्या जीवनात. देवासाठी मी जर का रडत असते परमात्म्यासाठी रडत असते सद्गुरूंसाठी मी रडत असते मला जेव्हा सद्गुरूंच्या आठवणीने माझे डोळे पाणावतील तेव्हा हा प्रतिसाद आहे. हा साध नाही आहे हा प्रतिसाद आहे कारण कुणी निर्माण केला हा भाव माझ्या डोळ्यात. मी तर एक नंबरचा कोरडा पाषाण कठोर माणूस आणि हे कसं काय अचानक हा चमत्कार घडला कुठून हा घडला परमात्म्याकडे हा सद्गुरू करून परमात्म्या जीवाला आपले सारखे करून घ्यायला कसे आणि काय सहाय्य करतो त्यांनी कसं आणि काय सहाय्य करावं याच्यापेक्षा त्यांनी अजून काय केलं पाहिजे भगवंताने आपली ओर तो तपासतो ही गोष्ट त्यांनी कारण आपली ओर तपासता हे आपणच असतो. परमात्मा हा खूप आत आपल्या स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा प्रश्न फोन लागले हे बाहेरून कोणाकडनं आपल्याला प्रशस्तीपत्रक नको संत ओळखतात पण संतांना सुद्धा विचारायला जाऊ नये मग जरा माझ्या डोळे बघून सांगता का मला ओढ लागले का नाही काही गरज त्यांची भाषा वेगळी, त्यांचं हृदय वेगळं, त्या हृदयामध्ये उत्पन्न झालेली जी समज आहे ती वेगळी, तिला ते समज, त्या जाणीवेला ते सगळं समज घडून घ्यायला कसं आणि काय ओढ वाढत जातात, अश्रू वाढत जातात, हृदयात होणारी कालवा कालव वाढत जातात, हे परमात्म्याने केलेलं त्याच्या आठवणीने व्याकुळता येते परमात्म्याने. जेव्हा संतांचे शब्द कानावर पडतात तेव्हा जरूर कुठेतरी आपल्या हृदयात एक अजून घाव घातो असं वाटायचं. जेव्हा भगवंतांचा अभंग ऐकतो तेव्हा असतो, तेव्हा वाचतो तेव्हा वाटायला लागतं की मला हवी जी तुकाराम महाराजांची असतो, नामदेव महाराजांची असतो, जे आपल्या स्वरूपानंदांची असतात, माधवनाथांच्या अभंगांमध्ये आपल्याला दिसते, मकरनाथांच्या अभंगांमध्ये आपल्याला दिसते की अस्वस्थता हे आपला भाग्य वगैरे आहे आणि ह्या परमात्म्याने आपल्यासाठी काही शेकडो पावलं आहे, दहाच पावलं कठीण घेऊ शकतो. परमात्मा आपल्यासाठी ही पावलं टाकायला उत्सुक आहे, तो उपद्रष्टा आहे पण तो हनुमंता सुद्धा, तो भरता आहे, तो भक्ता आहे, कारण तो महेश्वर आहे. परमात्मा त्या जीवाला सारखं करून घ्यायला कसा आणि काय कधी सारखं आपला भाव जपावा म्हणून तोच जण कुंपण आपल्या भावाला धक्का लागू नये म्हणून तोच आपल्याला अजून अधिक कणखर होतो. आपली साधना स्थिर व्हावी म्हणून तोच धडपड करतो. फक्त तोच म्हणून तुम्हाला धडपड करणारी व्यक्ती कदाचित दिसणार नाही. आज आणि आपल्यासाठी तो संतांना पाठवतो. हा भगवंताने आमच्यावर केलेला सर्वात संत आपल्या हृदयाचा व्यक्ती म्हणून साव घेतात, जो भगवंत व्यक्ती म्हणून घेऊ शकत तो निर्गुण निराकार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडी कठोरता आहे. पण संत हे सगुण साकार आहेत, आपल्या समोर आहे, याचा थोडाफार अनुभव मला आहे. मला एवढी गोड लागली असा मी कुठलाही दावा करणार नाही, पण अशी गोड लागलेल्या साधकांकडे ज्या एका दृष्टीने सावळी बघत होते ती दृष्टीने कधीही विसरू शकणार नाही. ही भगवंताची दृष्टी असते लक्षात. अजून वेगळे दाखले आणि अजून वेगळे पुरावे अजिबात बघायला भगवंत अशा रीतीने ओळखतो की याला पाऊल टाकतो. अशा रीतीने आपण एक पाऊल टाकलं तर दहा हजार पावलं टाकतो. पाऊलच पावलं बघतो सर्वत्र असे आपल्याला दिसायला लागते. आपल्यासारखं करून घ्यायला सर्वतोपरी सहाय्य करतो. ध्यानाला बसवलं ध्यानातच साधूच्या संगतीत गेलं तर साधूच्या संगतीतून सहाय्य करत, व्यवहार करत असताना व्यवहारात टक्के डोंबे खात असताना सहाय्य करत, संकट आलेली असताना संकटाच्या माध्यमातून सहाय्य करत, हे सहाय्य करत नाही विचारा, सर्वत्र सहाय्य करत. आणि याची भक्तांनी प्रतिकृती, याची संतांनी प्रतिकृती, आपण सुद्धा ती प्रतिकृती घेण्याचा अभ्यास
Amen.
आपली विद्याची कामं जेव्हा सावधपणे नामस्मरण पूर्वक व व्यवस्थित होत असतील तेव्हा नाम ध्यान या साधना सुद्धा जास्त समाधानकारक होतात. आणि या उलट कर्म करताना काहीतरी चुकतंय, विकल्प होतोय असं वाटतं तेव्हा नाम ध्यानावर परिणाम होतो असे वाटते. अशा वेळी कर्म करताना जास्त स्थिर कसे राहता येईल, कृपया मार्गदर्शन करावे असा प्रश्न आहे. जेव्हा आपण सावध असतो तेव्हा आपली कर्म चांगली होतात, व्यवस्थित होतात, नामस्मरण पूर्वक होतात असं म्हटलेलं आहे. आणि त्यावेळेला साधना देखील जास्त समाधानकारक होते. त्याच कारण असं आहे की आपली कर्म आणि आपली साधना हे आपल्या जीवनाचे दोन भाग नाहीये. जीवन कोणाचंही जीवन सलगतेमध्येच असत. जर चित्त ठिकाणावर आपलं नसेल तर सगळ्या ठिकाणी ठिकाणावर असत. मग नामध्यानामध्ये ठिकाणावर असत, कर्म करताना देखील ठिकाणावर असत, मग कर्म करताना देखील नामस्मरण होत आणि बसून नामस्मरण देखील जास्त चांगलं होत. जेव्हा चित्तामध्ये कोणत्याही कारणाने आळस, मूढता, विकल्प हे दाटून राहिलेले असतात तेव्हा आपल्या कर्मांमध्येही त्याचं प्रतिबिंब उमटणार आणि त्याचा परिणाम ध्यान आणि नामावर जरूर होणार. याच कारण आपल्या चित्तदशेवरच सगळं अवलंबून आहे. आपली चित्तदशा नीट ठेवणं, सुस्थिर ठेवणं हे प्रत्येकाचं काम आहे आणि त्याच्यासाठी युक्त्याच आहेत. पहिली युक्ती म्हणजे अत्यंत नियमित जीवन. ज्याच्या जीवनाला अतिशय नियमितता आहे तो चित्तवृत्ती कधी कधी अनुकूल नसेल तरी नियमिततेच्या जोरावर ती न जुमानता नेम चालू ठेवतो, नियम चालू ठेवतो आणि नियम चालू ठेवला की चित्तवृत्ती जाग्यावर येते. नियमिततेमध्ये फार मोठी शक्ती आहे असं मला वाटतं. आपल्या मानसिक स्थिती प्रमाणे साधना होते. असं साधकाचं कधी कधी बऱ्याच वेळेला होत, कधी कधी नाही. इतकासा मूड नसेल तर ध्यानाला बसावं असं वाटत नाही, नाम घ्यावं असं वाटत नाही. समर्थाने म्हटले की सावध, साक्षेपी आणि दक्ष, प्रज्ञावंत आणि विश्वास, तयास साधनी सायास करण्याची नलगे. स्वामीजींनी ही नियमितपणाची युक्ती आपल्या जीवनात फार वापरली. पालमध्ये कोणाचा तरी फोन आला तर त्यांचे यजमान कधी दुकान उघडायला 10 वाजता जातात, कधी 11 वाजता जातात, कधी 12 वाजता जातात. त्यांना जर म्हटलं की आज तुम्ही उशीर आहात, आपलंच दुकान आहे, आपण कधी उघडू शकतो,
असं नाही जावं असं वाटत आहे. म्हणून ते उशिरा झाला. त्या भगिरेंचं असं म्हणणं होतं की असं केल्यामुळं आलेलं गिराईक एकदा परत गेलं आणि दुसऱ्या दुकानात जायची सवय लागली की ते परत कसं येणार, त्याचा धंदा कमी होत चाललाय असं त्या म्हणत होत्या. म्हणून याच्यातल्या ज्या युक्त्या आहेत त्याच्यात नियमितपणा ही फार मोठी युक्ती आहे. आपल्या मनो व्यापारांना न सुमानता आपली सकाळी उठण्याची वेळ, ध्यानाची वेळ, ऑफिसला जाण्याची वेळ, ऑफिस मधून येण्याची वेळ, केंद्रात पहिल्यापासून उपस्थित राहण्याची वेळ, केंद्र संपल्यानंतर जाण्याची वेळ, ज्ञानेश्वरी इत्यादी वाचनाची वेळ, अशा जर वेळा नक्की केल्या दिवसातून एक 4 ते 5 गोष्टींच्या वेळा जर नक्की केल्या तर बाकीचं जीवन नियमितपणा जगावंच लागतो. तसं सगळ्यामध्ये 8 हे 8 वाजता सार्वत्रिक 8 वाजता 8 वाजता तसे आपल्या घड्याळाची 8 वाजता 8 वाजायचे असतील तर आपलं घड्याळ मागं अथवा पूर्ण असून चालत नाही. 7:30 वाजता आपल्या घड्याळात जर 7:30च वाटले तर 8 वाजता 8 वाजणार. असं जसं असावं तसं आपल्या जीवनामध्ये नियमितता आणणं हे आपलं काम आहे. ही पहिली युक्ती आहे. आणि याच्यात परमार्थ देखील नाहीये. तर असं म्हणे कोणत्याही गोष्टीसाठी मी बऱ्याच वेळेला पाहतो की बाकीचं जीवन अनियमित ज्यांचं आहे त्यांच्या ऑफिसशिवाय चुकत नाही कारण तिथं कार्ड पण शकत. जर जास्त उशीर झाला तर हफ्ताही लागतो. असे 2 हफ्ते किंवा 3 हफ्ते जर झाले तर मग एक विलंब होते. असे जर नियम केले तर कधीच उशीर बाकीच्या सगळ्या ठिकाणी पण तिथं धावतपर्यंत का बरं जातो. आणि मग पूजेकरता कधी 7 वाजता बसतो, कधी 8 वाजता बसतो, कधी आज तुला पूजा नाही असं देवाला सांगून टाकतो, असं कसं होतं? म्हणून त्याच बाबतीत आपण आपल्या मनाचं न ऐकता नियमाचं ऐकावं असं जर केलं तर बऱ्याचशा मानसिक दोषी आज हे करावं करू नये याच्यावर मात करता येते. कारण सर्व दिवस सारखे नसतात तर कधी कधी एखाद्याच्या मनावर उत्साहाची छाया असते तर कधी कधी उदासीनतेची छाया असते. त्याला पुढचे मागचे प्रसंग घटना देखील कारण असतात. पण या सगळ्यांना बाजूला सारून नियमानी वर्तन करणं हे त्याचं त्याचं काम आहे. अजून एक युक्ती म्हणजे श्रद्धापूर्वक जीवन जगणं. जीवनामध्ये श्रद्धा असावी. आणि ती श्रद्धा अगदी आपल्याला ज्यांनी लहानाचं मोठं केलं त्यांची जी बोध वचन आहे तिथपासून सपरून छातीतलं तिथपर्यंत श्रद्धेने आपल्याला ज्यांनी घडवलं त्याप्रमाणे वर्तन करण्याचा प्रयत्न करणं श्रद्धेने आपल्या मनात येणाऱ्या विकल्पांना देखील श्रद्धा हेच उत्तर आहे. कारण विकल्प असा असतो की या कामामुळे मला यश मिळेल की मिळणार नाही तसं पुढचं कोणालाच माहीत नसल्यामुळे ते काम पूर्ण झाल्यावर त्याचा रिझल्ट करायचा. पण आता अनुत्साह येऊ नये म्हणून श्रद्धा कामाला यायची. जशी नियमितता आहे तशी श्रद्धा बलवत्तर श्रद्धा कामाला येते. आणि या श्रद्धेच्या जोरावर तसं पाहायचं झालं तर फार आश्चर्यकारक गोष्टी घडतात. श्रद्धेच्या जोरावर कुटुंब चालतात. मला लहानपणी माझे वडील कुठे गावाला गेले असतील तर घरामध्ये अगदी असं काहीतरी कमी आहे असं वाटायचं, काहीतरी मोकळं मोकळं वाटायचं. याच कारण वडील आहेत आणि वडील असले की जो श्रद्धेनीय आधार असतो तर तो केवळ वडील आज किंवा चार दिवस गावाला जाणार आहेत गेलेले आहेत असं म्हटल्यावर तेवढी मोकळी जाणवायची. हे श्रद्धेच्या पोटी आहे हे मला जेव्हा स्वामीजी गावाला जायला लागले तेव्हा कळलं. आपण इथं आहोत आणि स्वामीजी पुण्यात नाही म्हणजे सगळं पुणे जणू रिकाम आहे की काय असं वाटायला लागायचं. ते नागपूरला गेले, बारामतीला गेले आणि कुठं नांदेडला गेले तर त्या काळामध्ये सगळं आपलं घर, नोकरी, आजूबाजूचा समाज सगळं जसंच्या तसं असताना आपल्या ठिकाणी काहीतरी कमतरता वाटायची. आणि मग ते जेव्हा पुण्यात येते आज आले पुण्यात तर भल्यासारखं वाटायचं, आता आधार आला असं वाटायचं. या मधल्या काळात ते नसतील त्यावेळेला जर समजा एखादी गोष्ट घडली तर आपण एकटे आहोत असं जाणवायचं आणि सारख्या त्यांच्याजवळ त्यांच्या घरात जरी राहत नसलो तरी देखील स्वामीजी आहेत एवढी गोष्ट पुरेशी असायची. आणि मग जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली की वेळेला स्वामीजी आपल्या बरोबर आहेत. पुढे पुढे हा अभ्यास जरा सखोल झाला की स्वामीजी आपण ऑफिसमध्ये जातोय आणि चालत बँकेत जायचो, दोन तीन चौक पलीकडे मला फक्त जायला जायचं तर माझ्या बरोबर जर ते जात आहे अशा पद्धतीने जर मी जायला लागलो तर उत्साह टिकून राहायचा, अनुसंधान राहायचं, रस्त्यामध्ये इकडं तिकडं कुठेही लक्ष जायचं नाही, ऑफिसमध्ये काम करताना देखील ते बरोबर आहेत असं वाटायचं. मग ते गावाला गेले तरी देखील आपल्या बरोबर आहेत हा अभ्यास दृढ झाला. मग विकल्प नाही, अनियमितता नाही, म्हणून दुसरी युक्ती आहे ती म्हणजे श्रद्धा. आपण आपल्या घरात राहत असलो तरी देखील आपल्या घरात आपल्या बरोबर स्वामीजी आहेत असा भाव झाला आणि हा अभ्यास जसं असं पक्का झाला किंवा चांगला चांगला जमायला लागला एके दिवशी स्वामीजी देहात ठेवला तरी देखील आता स्वामीजी नाहीयेत असा विचार कधी येत नाही. जसं नियमिततेची सघनता आवश्यक आहे तसं श्रद्धेचीही सघनता जीवनामध्ये फार महत्वाची आहे, अतिशय जरुरीची आहे. म्हणून दुसरी गोष्ट आहे ती श्रद्धा आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे साधना. त्याने उलट विचार आहे, कर्म चांगले होतात तेव्हा नाम ध्यान चांगलं असतं असं म्हटलंय आणि विकल्प असतात तेव्हा नाम ध्यान चांगलं होत नाही असं म्हटलंय. पण कर्म चांगली होण्यासाठी उपाय साधनाच आहे. कर्म देखील कर्मयोगाप्रमाणे व्हायला पाहिजे असती तर केवळ कर्म कर्मयोगाप्रमाणे करण्याचा निश्चय कामाला येत नाही तर कर्म ज्या देहमनबुद्धीकडून घडायचं ती देहमनबुद्धी तयार व्हायला पाहिजे तर कर्म नीट होणार. सहज कर्म चांगले होतात तेव्हा साधना होतं हे ठीक आहे पण उलट पक्षी साधनाच उत्तम केली तर कर्म नीट होतील हे जास्त बरोबर आहे. उपासनेला दृढ चालं व्हावे. कोणत्याही परिस्थितीत आज ध्यान झालं नाही असं घडताच कामा नये, मग ते नियमितही व्हावं आणि श्रद्धेही व्हावं. नियमितताही महत्वाची आहे, श्रद्धाही महत्वाची आहे आणि साधनाही महत्वाची आहे. समर्थांनी म्हणून साधन, अभ्यास आणि सद्गुरु, सत्शिष्य आणि सत्शास्त्र विचारू, सदुपासना पारू पाववी भवाचा, सत्कर्म सदुपासना पारू पाववी भवाचा असं म्हटलेलं आहे. म्हणून सद्गुरु आहेत आपल्याला, साधनाही तितकीच नियमित झाली पाहिजे. या तीन गोष्टी तर फार महत्वाच्या आहेत आणि या तीन गोष्टींच्या व्यतिरिक्त श्रवण हे फार महत्वाचं आहे. आपलं सगळं जीवन उत्तम एका रेषेत जाण्यासाठी आवश्यक जर काही असेल तर आपल्या मनावर जी चढमट बसतात, आपल्याच विचारातून निर्माण झालेली अथवा वाचनातून निर्माण झालेली नकारात्मक म्हणून ज्या गोष्टी आपल्या मनात कधीकधी उठतात म्हणून निर्माण झाली, तर ही चळवट श्रवणानेच नाहीशी होतात. कधी कधी ध्यान आणि नाम हे उपाय आपले आपण करायचे असतात आणि ते आपल्या वृत्ती अनावर झाल्या तर कधी कधी जमत नाही. तरी निष्ठेने नियमाने श्रद्धेने बसावं. पण श्रवण ही अशी गोष्ट आहे की त्याच्यात दुसरा तुमच्या मनाची झाडझोड करत असतो, सद्गुरु तुमच्या मनाची झाडझोड करतात. तुम्हाला जे काढता येत नाहीये ते झाडण्याचं काम आपोआप होत राहतं, विकल्प उडवून टाकतात. परत उत्तम शुभ संकल्प तुमच्या अंतःकरणात रोवण्याचं काम श्रवणच करतं. अशा एवढ्या गोष्टी जरी असतील तरी देखील विकल्परहित उत्साहाचं, साक्षेपाचं, प्रयत्नाचं असं जीवन जगता येणं शक्य आहे. मला असं वाटतं हा प्रश्न फार चांगला आहे. कर्म करताना स्थिर, जास्त स्थिर कसं राहता येईल तर या गोष्टींमुळे राहता येईल. स्वामींजींच्या आठवणी सांगण्यापुरता त्यांचा नियमितपणा हा तूट नको सांगायला. त्यांचा म्हणजे दुसऱ्याचे सगळे गुरु वर्णन करायचे, आपल्या ठिकाणी ते नाही याचा आपल्याला पत्ताच नाही असं नको आपण करायला. त्यांची श्रद्धा जशी होती तशा श्रद्धेने आपण राहू, त्यांची नियमितता जशी होती तशाच नियमिततेने आपण राहू, त्यांची साधना जशी होती तशाच नियमिततेने आपण राहू आणि निरूपणाचा हव्यास त्याच म्हणत असत की मी निरूपण करतो. समर्थांच्या गाठणीचा परमार्थ त्यांनी केला, पण कधी कधी ते असं म्हणत असत की मी बोलतो आणि ते कर्मचारी ऐकतो, संतांचे शब्द मी ऐकतो. त्यांना श्रवण तसं घडलं नाही असं ते म्हणायचे. पण त्यांनी ते परिशीलन करून मांडलं आपल्या समोर तर ते ऐकणारेही ते होतेच. त्यांनी त्यांचा निश्चय दृढ होत गेला. ते एकदा असं म्हणाले की सुरुवातीला मी जेव्हा प्रवचन करायला लागलो तेव्हा पहिली ज्ञानेश्वरी संपून झाली अगदी चार वर्षात, ती मीच ऐकली असं ते म्हणत असत. त्यांनी माझं चिंतन मजबूत झालं, पक्क झालं. व पुढची जी ज्ञानेश्वरी त्यांनी सांगितली ती 17-18 वर्ष झाली. मी जेव्हा स्वामीजींकडे जायला लागलो तेव्हा ती शेवटा शेवटाला आलेली होती आणि त्याच्या पुढेही त्यांनी परत ज्ञानेश्वरी सांगायला घेतली तर ते इथंच बसून त्यांनी यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्वत ते अजून दीर्घकाळ जवळपास 20 वर्ष ती ज्ञानेश्वरी त्यांनी सांगितली, 18 वर्ष ती ज्ञानेश्वरी सांगितली. या सगळ्याच्या मध्ये ज्ञानेश्वरीचं परिशीलन त्यांच्याकडून झालं, श्रवण झालं एक प्रकारे. हा संतांनी केलेला उपाय आहे असं असल्यामुळं तसं आपण करू. मला असं वाटतं की हा प्रश्न कोणा एकाचा नाहीये, हा जवळपास अनेकांचा प्रश्न आहे. स्वामीजींच्या कृपेने आणि प्रेरणे आपण आपलं जीवन अशा प्रकारे घडवण्याचा प्रयत्न करू. हरी ओम. आज आपल्याला पारायण करायचं आहे. मला असं वाटतं की आज पारायणाच्या ज्या होत्या होती त्यानंतर रविवारी, पुढच्या रविवारी सकाळी पारायण होईल आणि आपल्या फेब्रुवारीच्या उत्सवाच्या अखेरीला, मागच्या वर्षी फेब्रुवारी आपण जे पारायण करायला सुरुवात केली त्याचा शेवट होईल. सगळ्यांना ज्ञानेश्वरीचं पारायण केवळ 10-15 मिनिटं ज्ञानेश्वरी केंद्राच्या वेळात वाचल्यामुळं होत आहे. सर्वस्व विशालच्या बरोबर आपण